आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां प्रादेशीक खबर. नॅशनल हेराल्ड प्रकरणांत पयशे लुटपाच्या आरोपा वेल्यान काँग्रेस पक्षाचे फुडारी सोनिया गांधी आनी राहुल गांधी हांचे आड आरोपपत्र दाखल केला. ह्या फाटभुंयेर काँग्रेस पक्षान सध्या देशभर अंमलबजावणी संचालनालया सामकार आंदोलन करप सुरू केल्ल्या कृतीचो भारतीय जनता पक्षान निषेध केला. काल भाजप मुख्यालयान घेतिल्ल्या पत्रकार परिषदेन गोंय भाजप प्रदेशाध्यक्ष दामोदर नायक हांणी गोंय काँग्रेस प्रदेश समितीन गोंयच्या अंमलबजावणी संचालनालया सामकार केल्ल्या आंदोलनाचो निषेध केला. तशेंच नॅशनल हेराल्ड प्रकरणांत काँग्रेस कशी घुसपल्ली आसा ताची म्हायती लोकांक पत्रकां वांटून करतले अशें म्हळां. गुन्यांवकारी विशयाचेर लोकांची दिशाभूल करपाक काँग्रेस राजकारण करता असोय आरोप तांणी केला. भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चान काल पणजे नॅशनल हेराल्ड प्रकरणान काँग्रेस फुडाऱ्यांचो आसपाव आशिल्ल्या खातीर ह्या फुडाऱ्यांचो निषेध करपी मोर्चा काढलो. ह्या वेळार काँग्रेसीचे फुडारी राहुल गांधी हांचो पुतळो पणजे काँग्रेस हाऊसा सामकार आशिल्ल्या रस्त्याचेर लासलो. काँग्रेस हो घोटाळेबाज आनी भ्रश्टाचारी पक्ष असो आरोप भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला. 2012 वर्सा जाल्ल्या नॅशनल हेराल्ड प्रकरणांत मनी लॉन्ड्रींग तशेंच इन्कम टॅक्स चुकोवप तशेंच मालमत्ता हडप करपाचो गैरवापर आशिल्ल्याचो आरोप युवा मोर्चाचे अध्यक्ष समीर मांद्रेकार हांणी केला. ह्या वेळार सिद्धार्थ कुंकळेकार, सिद्धेश नायक, बाप्पा कराडे तशेंच भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते व्हडा आंकड्यान हाजीर आशिल्ले. विश्व हिंदू परिषद गोमंतक प्रदेश वतीन पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेन विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय संघटन महामंत्री मिलिंद परांडे, गोवा प्रदेश विभाग मंत्री मोहन आमशेकर, केंद्रीय समिती उपाध्यक्ष अशोक चौगुले आनी मडगांवचे प्रवास नायक हाजीर आशिल्ले. अस्तंत बंगालान वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकावेल्यान हिंदू वेल्या हिंसाचाराची पातळी पळोवन पश्चिम बंगालान बेगोबेग राष्ट्रपती राजवट लागू करची ह्या मागणे खातीर 19 एप्रिलाक विश्व हिंदू परिषदेच्या वतीन पुराय देशभरांत जिल्लो पावण्यार निदर्शनां करून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांकां निवेदन सादर करतले अशी म्हायती विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय महामंत्री मिलिंद परांडे हांणी मडगांवां पत्रकार परिषदेंत उलयतना दिली. गोवा कोयर वेवस्थापन महामंडळ 23 एप्रिलाक वेगवेगळ्या खात्यांतले 142 पोरण्या वाहनांची पावणी करतले. परवरे पुलीस क्वॉटर्सा लागसार सकाळी 10 वरांचेर ही पावणी गाडयो आसा त्या परिस्थितीन विकपाच्या तत्वाचेर जातली. 15 वर्सां सकयल्ल्यो 14 गाडयो आनी 15 वर्सां वयल्यो 128 गाडयो स्क्रॅपाक ह्या पावणेन विकतले. स्क्रॅप वेवसायीक नोंदणीकृत आसप गरजेचे अशें गोवा कोयर वेवस्थापन महामंडळान कळीत केला. ह्या आदी मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी अशा गाडयांचो लिलाव करपाचो निर्णय जाला अशी म्हायती दिल्ली. 13 एप्रिलाक पुरुष नाटका वेळार कला अकादमीच्या मास्टर दिनानाथ मंगेशकर सभाघरान लायटीच्या तांत्रिक बिगाडा खातीर आडमळ आयिल्ल्या हे विशीं आपणे कला अकादमीच्या सदस्य सचिवा कडल्यान 2 दिसां भितर अहवाल मागयल्लो. लायटिंगाची चाचणी केल्या उपरांत एलईडी लायटीन तांत्रिक बिगाड जाल्ल्याचे स्पश्ट जालां अशी म्हायती गोविंद गावडे हांणी काल कला अकादमीन घेतिल्ल्या पत्रकार परिषदे वेळार दिल्या. कला अकादमीची लायटींग वेवस्था सध्या डिफेक्ट लायबिलिटी पिरियडाचेर आसा, ताका लागून भौशीक बांदकाम खात्यान हो तांत्रिक बिकाड दुरुस्त करचो असो आदेश दिला.
पत्रकारितेच्या माध्यमातल्यान आणि व्हिडिओतल्या माध्यमातल्यान थंय आमचे टेक्निकल टीम किंवा टेक्निकल स्टाफ कोणूच नाशिल्लो हे अत्यंत चुकीची गोष्ट जावन असा. कारण म्हजो टेक्निकल स्टाफ जो आशिल्लो तो आमचे कंट्रोल बॉक्स जो आसा आणि त्यांचं जो लाईट ऑपरेटर जो आशिल्लो आणि साऊंड ऑपरेटर जो आशिल्लो तो ऑर्केस्ट्रा बिटांक बशिल्लो आशिल्लो. आमचो लाईट ऑपरेटर जो आशिल्लो तो ऑडियन्स लाईट ऑपरेशन करता आणि ती बंद करता किंवा चालू करता तातूंतल्यान भूंय देऊ म्हणजे थोडोसो आमकां एक 1 मिनिट तरी लागता. आणि आमचो टेक्निकल स्टाफ जो आसा तो स्टेजीर येवपाक शकना, बट ही वॉज असिस्टिंग टू द त्यांचो जो टेक्निकल जो स्टाफ जो आशिल्लो. जो कोण अशें जाणांक कन्फ्युजन आसतलें, हांवें म्हणिल्लें आसा की प्रत्येक आर्टिस्टान लेपल माईक किंवा कॉलर माईक वापरला आसा, ज्या वेळेचेर आमी सुद्धा नाटक घेऊन बाहेर वतात त्या वेळेचेर आमी सुद्धा आमचो स्वतःचो कॉलर माईक आणि बाकीचो सगळो तो थिएटर जो साहित्य जाय पडले आम्ही घेऊन वतात, कारण आमकां त्याका सवय असता. हेजो अर्थ आमचे कडेन कॉलर माईक.
गोय वेधशाळेन उक्तायल्ल्या अदमासा प्रमाण आज गोंयांत चडांत चड तापमान 35 डिग्री सेल्सियस आनी उण्यांत उणे 27 डिग्री सेल्सियस इतलें आसतलें. आयपीएल क्रिकेट सर्तीन काल राती मुंबईन वानखेडे स्टेडियमान जाल्ल्या खेळात मुंबई इंडियन्स पंगडान सनरायझर्स हैदराबाद पंगडाक 4 गड्यांनी हारयले. आज रॉयल चॅलेंजर्स बँगलोर पंजाब किंग्स पंगडा आड खेळटलो. इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो प्रादेशीक खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांजवेळा 7 वरांक.